अध्याय 10 त्या बारा चेल्हाल हादीन इसुई त्याल बुतड़े काढना होगा जात्या रोग एन दुखे हारे कोना अधिकार देनो एन त्या बारा चेल्हा नावे ये आते पोईलो पेत्र आखे तो शिमोन एन त्या बहा अंद्रिया जबदी पोहो याकोब एन त्या बहा योहान फिलिप एन बार्थलमय थोमा एन जोकादार मोतय अल्पी पोहो याकोब एन तादाय शिमोन कानानी एन त्याल दुश्मना आथामाय दोई देनारो यहुदा इस्करियोत या बारा जहाल इसुई दोवाड्या एन त्याल उकुम देई नाख्या पार देशा लोखा वाटे जहामा एन शंब्रोनी लोखा कोहाबी सेरा माय उरायहामा तेर इस्रायला कुटुंबा टाकाला मेंढा असे जा एन तुमा जाता जाता उपदेश कोआ तुमा आखा होरगारास पाही नहा दुख्याल हारे कोआ मोलहाल उठाडा कोडळा दुख्याल चोखे कोआ बुतडे काडी टाका फुकटाय तुम्हाल मिळिहा ती फुकेटदा तुमा तुमे कोंबरा माय होना रूपा नायते तांबा लहामा वाटे हाटी जोळना नायते बेन डोगल्यो चापले नायते होटी लहामा काहका काम कोणाराल त्या पागार मिळे इहारा है एन जा कोहा सेरा माय नायते खेडा माय तुमा जहा त्या माय कु हारो हे ई होदी काढा एन तुमा निंगी जहा ताव होदू तास त्या पाय रोवा एन गामे जहा तोवे तुमा त्याल सलाम कोआ एन जर ती गु खोराज हारावरी तर तुमे शांती सुख त्यावो यी पेन ती हारा नाय ओरी तर तुमे शांती सुख तुमे असे पासी यी एन जो कादो तुमे मानपान कोणार नाय एन तुमे वचने वोनानारो नाय त्या गामे नाय ते सैरा माने निंघा तोवे तुमे पाघा उदळो तास खेकरी टाका आय तुम्हाल नोकी आखो का न्याय निवाडे दिही त्या सैरा कोता सोदमा एन गोमरा यहा देशाल डिगा हो पाजाय देखा खराब जनावर माझे जे कोई मेंढाल दोवाडवा तेहको आय तुम्हाल दोवाडहू त्याहाटी तुम्हा हापा रोका चतुर एन पायराळा रोका गोरी मोना ओआ पेन महाबोधल सांभाळीन रोआ काका त्या तुम्हाल न्याय सोबाई ताबामा दी एन त्या सोबाई ठिकाणी त्या तुम्हाल चापके कोई ठोकी एन तुम्हा माहाटी अधिकारी हा एन राजा आघाडी त्याहाल एन परुषी लोकहाल पुराव ओवा याहाटी आला जहा पेन त्या तुम्हाल त्या अथमादी तोवे केहको नाय ते काय बोलवा या काळजी कोहामा काहका तुम्हाय काय बोलवा ती तेज वेळ तुम्हाल सुचाडवा माई काहका बोलणारा तुमा नाय तर तुमे आभा आत्मा तोच तुमे माझे बोलणारो हे एन बहा त्या बहाल एन आभो त्या पोहाल माराहाटी होपिदी एन पोहे आई हे आभाव उठीन त्या खून को आडी एन मा नावाहाटी बादा लोक तुमे विरुद्ध बोली पेन जो सेवट हुदू टिके तोच तारलो जाय पेन जोवे या सेरा माय त्या तुम्हा सोतवाडी तोवे तुम्हा बिहिरा माय नाही जा काका आय तुम्हाल नोकी आखू महापोह यी ताव होदू इस्रायला सेरा माय फीना पारवायनारा नाय चेलो त्या गुरु को तो मोठो नाय एन चाकर त्या दोनारा को तो मोठो नाय चेले त्या गुरु हारका एन चाकारे त्या दोन्या हारका ओवा ई त्याल पुरा गोर दोन्याल त्याहाय बाल जेबूस आख्या तर गोर्या माहाल कोला तेबी डिगा आखी त्या हाटी त्याहाल बिहामा काहाका उगाडा ओनारा नाय ओहडा काहीच डाकाला नाय एन होमजणारा नाय ओहडा काहीच दोबला नाय जी आय तुम्हाल अंधारा माखू ती तुमा उजवाडा माय बोला एन कानामाय जी तुमा ओनातहा ती गोआ शापरावरे बोंबली नाखा एन ज्या अंगाल माता पेन आत्माल मारा गोतीवान नाय त्याहाल बिहामा पेन आत्मा एन आंग या बेनिहा बोसम कोळेमा नाश कोरा हाटी जो गोतीवान हे त्याल बिया बेन हाक्रियो योका पोशामा व्यस्थे का नाय तेबी तुमे अभावाची त्याहा मान्यो योग बी बुये वय पोडणार नाही एन तुमे टोलपेवर्या केहे बी होगा गोंडला हेता त्या हाटी बिहामा तुमा खूप हाक्रीहेन कोता खूप किमती हेता या हाटी जो कादो महाहंबूर मान मानी त्याल आय बी मा भो जो होरगामा हे त्या हुंबूर मानिलीही पेन जो कादो महाहंबूर मान नाकारी त्याल आय बी मा बहो जो होरगामा हे त्याल हुंबूर नाकारही आय दोरत्योय सुखदा इन्हो एको हुमजहामा आय सुखदा इन्हो नाय तर तारवाय चालाडा इन्हो काहका आय फूट पाडा इन्हो ती एहकोय का पोहाल त्या अभा विरुद्ध एन पोहयेल ते आये विरुद्ध एन वोवलेहे ते हावेल विरुद्ध उबा कोरा आय इन्हो एन महा गोरेज माहे त्या दुश्मान ओरी एन जो मा को तो अभाव नायते आईहो डिगी मोया को हे तो मान लायक नाय एन जो मा कोता पोहावो नायते पहिए हो डिगी मोया को है तो माँ लायक नाय। एन जो माँ मोता खाम लेन माँ पासला रे यही नाय तो मान लायक नाय। जो त्या जीव मिलवे है तो त्याल गुमावी, एन जो माँ हटी त्या जीव गुमावे है तो त्याल मिलवी। जो तुम्हाल मान है तो माल मान है, एन जो मान मान है तो जे मान दवाड़ी हो त्याल मान है। जो भविष्यवाद्या नावे भविष्यवाद्याल मान है त्याल भविष्यवाद्या फल मिली, एन जो सोती नावे सोतील मान है त्याल सोती फल मिली। एन आय तुम्हाल नुक्की आखू का, जो कादो चेला नावे या वाहना मान्याल योकाल पियाल बोई हेड़ा पाई पिया दी तो त्या फळा चुकणारो नाही।